चीनीमंडी.com पॉडकास्ट। विजय डेली शुगर मार्केट अपडेट। आज मंगळवार 29 डिसेंबर 2020। डोमेस्टिक मार्केट आज बाजारामध्ये मागणी स्थिर राहिली। महाराष्ट्रामध्ये एसटी साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,150 रुपये होता, तर एमटी साखरेचा व्यापार 3,180 रुपये ते 3,250 रुपये होता। रिसेल मार्केटमध्ये एसटी साखरेचा व्यापार 2,980 रुपये ते 3,030 रुपये राहिला। दक्षिण कर्नाटकामध्ये एसटी साखरेचा व्यापार 3,110 रुपये ते 3,175 रुपये होता, तर एमटीसचा भाव 3,140 रुपये ते 3,225 रुपये होता। उत्तर प्रदेशामध्ये एमटी साखरेचा व्यापार 3,230 रुपये होता। गुजरातमध्ये एसटी साखरेचा व्यापार 3,101 रुपये राहिला, तर एमटी साखरेचा व्यापार 3,111 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये एसटी साखरेचा व्यापार 3,200 रुपये ते 3,350 रुपये राहिला, तर एमटी साखरेचा व्यापार 3,250 रुपये ते 3,325 रुपये राहिला। हे सर्व दर जीएसटी सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट, लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 409.10 डॉलर प्रतिटन राहिला आणि युएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 14.96 सेंट्स होते। भारतीय बाजारामध्ये सीझन 2020-21 साठी पांढऱ्या साखरेची किंमत एकुमसा 125,800 ते 26,000 रुपयापर्यंत व्यापार झाला, तर सीझन 2020-21 साठी कच्च्या साखरेची मागणी एकुमसा 600 ते 1,200, 25,200 ते 25,300 एक्स फॅक्टरीच्या आधारावरती आहे। करन्सी और कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 73.390 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 5.2357 मध्ये झाला। क्रूड फ्युचर 3,540 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI 48.12 डॉलर होते। इक्विटी सेन्सेस 259.33 अंकांनी वाढून 47,613.8 अंकावर बंद झाला, तर निफ्टी 59.40 अंकांनी वाढून 13,932.6 अंकावर बंद झाला।